पुष्पाणि पुष्पाञ्जलि अर्घ्यदेवो अनन्योदके ध्रुवट वासनादे तन्निष्ठ ते लागले से अबोट चंदनासे प्रेमाचे निभांगारे निर्वाणी नूपुरे लेवौ सुकुमारे पदे दिए घनावली आवड़ी अव्यभिचारे सोखड़ी तिये घालू जोड़ी आंगोलिया आनंदा मोद सात्विका से मुकुल ते उमलले अष्टदळ ठेवरी तेरे अहं हा धूप जाळू सोहं तेजे गोवाळू सामरस्ये पोटाळू निरंतर माझी तनुवाणी प्राण या दोनी पावालेऊ श्री गुरुचरण करू भोगमोक्ष निंबलोण पायातया या श्री गुरुचरण सेवा हो पात्रतया दैवा जे सकळार्थ मेळावा पाटु बांधे जे सकळार्थ मेळावा पाटु बांधे मोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
श्री राम। गुरु रेको जगत सर्वम ब्रह्म विष्णु शिवात्मकम गुरोः परतरम नास्ति तस्मात् संपूजयेत् गुरुम। पूजनीय स्वामी माधवनाथांच्या जन्मशताब्दीत आज पूजनीय स्वामी माधवनाथ आणि पूजनीय स्वामी मकरंदनाथ यांचा संयुक्त गुरुपौर्णिमा उत्सव होतो आहे। आपण जसं आपल्या सद्गुरूंचं पूजन करत असतो तसं सद्गुरू देखील त्यांच्या सद्गुरूंचं पूजन करत असतात आणि एक प्रकारे शिवतत्वाचंच पूजन आपण आज सर्वजण करतो आहोत। नर करनी करे सो नरका नारायण बन जाय। पूजनीय स्वामी माधवनाथ आणि पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या जीवनावरून आपल्या हे लक्षात येतं। परमभाग्यानी दोन ज्ञानी योगी महापुरुष आपल्या जीवनात आले ही या संप्रदायातील पूर्वसुरींची आपल्यावर असलेली मोठी कृपा आहे आणि त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा हा गुरुपौर्णिमेचा उत्सव। आपल्या जीवनातून जर स्वामीजींना वगळलं तर सगळं जीवन शून्य होऊन जाईल. 30 जुलै 1996 परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथांनी गुरुपौर्णिमेच्या पावनदिनी सद्गुरुचरणी देह समर्पित केला आणि आपला हात अलगद पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या हाती दिला. स्वामी माधवनाथ म्हणायचे, कळेल कळेल तुमचं भाग्य, तुम्हाला एक दिवस कळेल. त्या वचनाची आज सत्यता समजते आहे. पूजनीय स्वामी माधवनाथांच्या पुण्यस्मरणाचा मोठा सोहळा आपण नुकताच साजरा केला. त्यांच्या स्मरणानी पवित्र झालेल्या आपल्या अंतःकरणात पूजनीय स्वामी मकरंदनाथांची शुभंकर पावलं कायमची प्रतिष्ठित व्हावी अशी आपण त्यांना प्रार्थना करूया. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले. सद्गुरूंची पावलं म्हणजे ते देत असलेलं ज्ञान. ते ज्ञान ठसण्यासाठी मन परिशुद्ध हवं. म्हणून काम क्रोध आदी सगळे खळमळ निघून गेल्यावर शुद्ध निर्मळ झालेलं मन त्यांना आसन म्हणून बसायला देऊया. शुद्ध प्रेम अर्पण करूया. अहंकाराचा धूप जाळू आणि त्यांच्यावरून बंध मोक्ष ओवाळून टाकावेत असे पूजनीय स्वामीजींचे चरण हृदयात घट्ट धरून ठेवूया. मोक्षश्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत. स्वामी मकरंदनाथांच्या जीवनात देखील पूजनीय स्वामी माधवनाथ सद्गुरू म्हणून आले. सद्गुरू हे त्यांनी दिलेल्या साधनेत असतात. सद्गुरूंनी दिलेली साधना स्वामी मकरंदनाथांनी जीवापाड सांभाळली. त्याबरोबर सद्गुरूंच्या कार्याची तन मन धनानी झोकून देऊन सेवा केली आणि त्याच वेळेला सहकारी साधकांबरोबरचा आपला आयसरेला मैत्रभाव सुद्धा जीवापाड सांभाळला. आपलं जीवन एखाद्या उघड्या पुस्तकासारखं सगळ्यांसमोर ठेवलं. प्रत्येकाच्या गुणांना त्यांनी हाताशी धरलं. अनेक भिन्न प्रकृतीच्या साधकांना एका प्रेमाच्या धाग्यात बांधून ठेवलं. बाहेर हजारो दिवे लावून साजऱ्या होणाऱ्या उत्सवापेक्षा आतला दीपोत्सव अधिक प्रकाशमान आणि आनंद देणारा असतो असं सांगणारे सर्व साधकांच्या अंतःकरणात दीप होऊन निरंतर प्रकाश देत राहणारे भक्त भाव भुवन दीप म्हणजे आपले स्वामीजी. अत्यंत तन्मयतेनी अभंग ज्ञानेश्वरी वाचणारे स्वामी मकरंदनाथ आठवतात. तसंच निरूपण करतानाची त्यांची धीरगंभीर मुद्राही आठवते. स्वामी माधवनाथांना ते नमस्कार करत असत तेव्हाही आणि आजही त्या नमस्कारातून शरणागतीचा वस्तुपाठच ते आपल्याला देत असतात. त्यांची अत्यंत साधी राहणी, अंतर्मुख करणारी वाणी आणि त्याचवेळी मनावर त्यांचा वेगळेपणा ठसवणारी त्यांची कृती खूप काही शिकवून जात असे. 1990-91 सालातली ही गोष्ट आहे. मी केंद्रात तशी नवीनच होते. स्वामी मकरंदनाथांची केंद्रात होणारी निरूपणं मला खूप आवडत असत. म्हणून मी एकदा धाडस करूनच त्यांना विचारलं, आपण मला पुरुष सूक्ताचा अर्थ समजावून सांगाल का? त्यावर त्यांनी लगेच मी नक्की सांगीन असं मला आश्वासन दिलं. आणि अगदी 1-2 दिवसातच त्यांनी कोऱ्या कागदांची सुबक्षी एक छोटी वही बनवली. त्यावर पुरुष सूक्ताचा अर्थ स्वामी मकरंदनाथांनी नेमक्या शब्दात लिहिलेला होता. ती वही माझ्या हातात देऊन त्याचा अर्थ थोडक्यात समजावून सांगताना ते मला म्हणाले, हे बघ, तो सहस्र शीर्ष पुरुष दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतःच तर आहोत. तोच पुरुष आपल्या हृदयाकाशात राहतो, त्यामुळे स्नान करताना असा भाव ठेवावा की त्या पुरुषाच्या सहस्र शीर्षांपैकी माझा एक मस्तक आहे आणि मी त्यालाच स्नान घालतो आहे. विचारांची दिशा बदलणाऱ्या ह्या प्रसंगाची आठवण म्हणून ती सुबक्षी छोटी वही मी अजूनही जपून ठेवली आहे. स्वामी म्हटल्यावर सरलाताई आपल्याला सहजच आठवतात. अगदी त्याप्रमाणेच पूजनीय स्वामी मकरंदनाथांबरोबर मातोश्री सौभाग्यवती मधुराताईंचंही आपल्याला नित्य स्मरण होत असतं. पूजनीय मधुराताईंनी स्वामीजींबरोबर प्रेमानी मायेनी आपल्याला सांभाळलं. प्रसंगी आधारही दिला. प्रत्येकासाठी त्या अविरत कष्ट करत असतात. एक मात्र नक्की की एक साधक म्हणून या दोघांबरोबरचा घडणारा हा आपला प्रवास अत्यंत सुखदायी आणि आनंददायी आहे. आपलं जीवन समृद्ध करणारे हे आनंदाचे सुवर्ण क्षण हृदयाच्या कुपीत आपण जतन करून ठेवूया. आज असंख्य आठवणी मनात दाटीवाटीनी उभ्या आहेत. पूजनीय स्वामी माधवनाथांना देह ठेवून आज 21 वर्ष पूर्ण झालेली आहेत, पण आजही त्यांच्या आठवणींनी स्वामी मकरंदनाथांचे भाव दाटून येतात. आणि तसंच स्वामी माधवनाथांच्या मनात देखील आपल्या या शिष्योत्तमाबद्दल अतिशय कोमल आणि हळुवार असे भाव होते. स्वामी माधवनाथ प्रत्येक केंद्रात स्वामी मकरंदनाथांच्या येण्याची अतिशय आतुरतेने वाट पाहत असत. तसंच स्वामी मकरंदनाथांच्या प्रत्येक निरूपणानंतर स्वामीजींच्या चेहऱ्यावर विलक्षण संतोष समाधान प्रकटत असे. स्वामीजी म्हणायचे, मकरंद म्हणजे भावाचा महासागर आहे. मला असं वाटतं कितीही बोललं तरी स्वामी मकरंदनाथांचा महिमा पुरता कधीच कळणार नाही. तशी त्यांची ज्ञानाची भक्तीची खोली देखील जाणता येणार नाही. स्वामीजींनी शुद्ध आत्मविचार सांगताना स्वतःच्या जीवनाचा आदर्श आपल्यापुढे ठेवला. आपल्यापैकी प्रत्येक जण आत्मज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो हा दृढ विश्वास ते आपल्याला देत आहेत. जाणत्याचे जाणावे प्रसंग, जाणत्याचे घ्यावे रंग, जाणत्याचे स्फूर्तीचे तरंग अभ्यासावे. साहजिकच स्वामीजींच्या चरणांशी आलेली अनेक तरुण साधक मंडळी त्यांच्या जीवनापासून स्फूर्ती घेऊ लागली. अशा तरुण साधकांपैकी एक सद्भक्त विनयदादा क्षीरसागर मंडळाच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात आज आपलं भावपुष्प स्वामीजींच्या श्रीचरणी अर्पण करतील.
ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. रविवार 4 ऑगस्ट 1996, माझ्या जीवनाला अनपेक्षित कलाटणी देणारा असा हा दिवस. आज मला त्या दिवसाचं तीव्रतेने स्मरण होत आहे. आज आपण जसा गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करतो आहोत, तसाच 1996 वर्षी हा गुरुपौर्णिमा उत्सव एसपी कॉलेजच्या लेडी रमाबाई सभागृहामध्ये साजरा होत होता. बाहेर रिमझिम असा पाऊस पडत होता. एका अनामिक अशा ओढीने मी त्या कार्यक्रमासाठी तिथे आलो. याला कारण देखील तसंच होतं. त्या काळामध्ये आजूबाजूला घडणाऱ्या काही घटनांमुळे माझ्या मनामध्ये एक प्रकारची खळबळ माजलेली होती. गेले कित्येक महिने माझा आत्तेभाऊ पंकजदादाच्या प्रेमळ आग्रहाला केंद्रात यावं या प्रेमळ आग्रहाला अजिबात प्रतिसाद न देणाऱ्या अशा मला आता मात्र आपण स्वामी माधवनाथांच्या चरणांशी जावं अशी ओढ वाटायला लागलेली होती. पुढच्याच आठवड्यात होणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवापासून आपण केंद्रात जायला सुरुवात करावी असं मी ठरवलं देखील होतं. पण नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळं होतं. 2-3 दिवसांनीच प्रत्यक्ष गुरुपौर्णिमेच्या तिथीला स्वामी माधवनाथांनी आपलं लीलाचरित्र संपवल्याची बातमी समजली. मी अक्षरशः अंतर्बाह्य हादरून गेलो. अशातच माया अपार्टमेंट्सकडे धाव घेतली. स्वामी माधवनाथांचं अंतिम दर्शन घेत असताना मन अतिशय व्याकुळ झालं. वाटलं आपल्याला इथे यायला खूप उशीर झाला. जशी एखादी मौल्यवान गोष्ट आपल्या हातातून निसटल्यानंतर आपल्या मनामध्ये भावना निर्माण होते, तशी काहीतरी भावना माझ्या अंतःकरणात त्यावेळी प्रकर्षाने निर्माण झाली. मी सैरभैर होऊन गेलो. पण आधी ठरवल्याप्रमाणे 4 ऑगस्टच्या गुरुपौर्णिमा उत्सवासाठी एसपी कॉलेजमध्ये आलो. पोहोचायला थोडासा उशीरच झालेला होता. सभागृह साधकांनी तुडुंब भरलेलं होतं. कशीबशी दरवाज्यामध्ये उभं राहायला जागा मिळाली. त्या दिवशीचा तो कार्यक्रम माझ्यासाठी अविस्मरणीय असा ठरला. सद्गुरूंच्या विरहाने सारं सभागृह भावविभोर झालेलं होतं. जणू भावाचा कल्लोळच त्या ठिकाणी होता. नकळत या भावाचा परिणाम माझ्या देखील अंतःकरणावर होत होता. अशातच माझी नजर व्यासपीठावर विराजमान अशा एका विलक्षण अशा व्यक्तिमत्वाकडे खेचली गेली. शांत, धीरोदात्त, अचल आणि तेजपुंज अशा त्या व्यक्तिमत्वाकडे पाहून मी भारावून गेलो. खरं तर त्या व्यक्तीचा आणि माझा या आधी कधीच परिचय झालेला नव्हता. पण जेव्हा ते बोलायला लागले तेव्हा त्यांचा तो धीर गंभीर असा स्वर, भावपूर्ण अशी त्यांची ती मुद्रा आणि खूप दुःख पचवूनही अतिशय विवेकपूर्ण असं त्यांनी केलेलं प्रतिपादन, यामुळे हे अनुभवून मी स्तिमित होऊन गेलो. थोड्या वेळाने कार्यक्रम संपला. आतापर्यंत मनामध्ये धरून ठेवलेला भाव आता मात्र मनामध्ये मावेनासा झाला. अश्रूंच्या रूपाने मी या भावाला वाट मोकळी करून दिली. त्या दिवशी मी खूप रडलो. बहुतेक आयुष्यामध्ये ही स्थिती मी पहिल्यांदा अनुभवत होतो. त्यावेळी मनामध्ये जे भाव होते ते असे होते की आपल्या हातातून खूप मौल्यवान गोष्ट निसटून गेलेली आहे. तसंच दुसऱ्या बाजूने असं देखील वाटत होतं की आता आपलं कसं होणार, आपल्याला हा परमार्थाचा मार्ग कोण दाखवणार. असाच काही काळ गेला. पण माझ्या सुदैवानी या दोन्हीही भावना ज्या माझ्या अंतःकरणामध्ये त्यावेळेस निर्माण झालेल्या होत्या त्या अल्पकाळ टिकणाऱ्या ठरल्या. थोड्याच वेळात मला असं समजलं की मगाशी ज्या व्यक्तिमत्वाची आपल्याला भुरळ पडलेली होती ते स्वामी मकरंदनाथ आहेत आणि तेच आता स्वामी माधवनाथांचे सांप्रदायिक उत्तराधिकारी आहेत. हे समजता क्षणी माझ्या मनातल्या असुरक्षिततेची जागा एका विश्वासाने घेतली जाते आहे असं मला जाणवलं. आणि आता हेच सद्गुरू आहेत हा भाव त्या क्षणी अंतःकरणामध्ये दृढ झाला तो कायमचाच. स्वामी मकरंदनाथांचं मला घडलेलं हे प्रथम दर्शन होतं. यानंतर मी केंद्रात येत राहिलो. सुरुवातीच्या काळामध्ये बाकीच्या सर्व साधकांच्या मनामध्ये जशी इच्छा असते तशी आपल्याला देखील स्वामी मकरंदनाथांचा अनुग्रह मिळावा अशी इच्छा मनामध्ये निर्माण झाली. पण तेव्हा असं समजलं की स्वामी माधवनाथांच्या निर्याणानंतर एक वर्षभर थांबून मग स्वामी मकरंदनाथ अनुग्रह देणार आहेत, त्यामुळे मला अनुग्रहासाठी जवळपास एक वर्ष प्रतीक्षा करावी लागली. तो एक वर्षाचा काळ आणि त्या काळामध्ये झालेली मनाची घालमेल मला अजून देखील आठवते. शेवटी ती दीर्घ प्रतीक्षा संपून तो परम पवित्र पावन असा दिवस माझ्या आयुष्यामध्ये उगवला. 5 ऑक्टोबर 1997 रविवार होता. स्वामीजींच्या शुक्रवार पेठेतल्या घरी स्वामीजींनी मोठ्या कृपाळूपणे माझा अंगीकार केला आणि मला अनुग्रह दिला. तो प्रसंग आज देखील माझ्या डोळ्यापुढे जसाच्या तसा उभा राहतो. स्वामीजींचं सोवळ्यातलं ते अतिशय पवित्र असं रूप, त्यांचा तो शुद्ध परमार्थाचा तेजस्वी असा उपदेश, त्यांचा भ्रुकुटी मध्याच्या ठिकाणी झालेला तो दिव्य असा स्पर्श आज देखील अंगावर रोमांच उभे करतो. खरोखर तो दिवस मोठा विलक्षण आणि मोठ्या भाग्याचा असा मला वाटला. योगायोगाने त्याच दिवशी संध्याकाळी स्वामी माधवनाथांचा जयंती उत्सव देखील होता, त्यामुळे हा संपूर्ण दिवस मी एका वेगळ्याच भावविश्वामध्ये असा होतो. अनुग्रह झाला आणि मग केंद्रात यायला सुरुवात झाली. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण हे वर्ष स्वामी माधवनाथांचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरं करतो आहोत. मोठ्या प्रेमाने त्यांचं स्तवन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. मला व्यक्तिगतरित्या स्वामी माधवनाथांचा सहवास लाभला नाही. 2-3 वेळेला मला त्यांचं दर्शन घेता आलं हे देखील मी माझं भाग्य समजतो. पण मला जर स्वामी माधवनाथांचं खरं दर्शन घडलं असेल तर ते स्वामी मकरंदनाथांकडून. अनेक प्रसंगांमध्ये आपल्या सद्गुरूंबद्दल अतिशय भरभरून बोलणाऱ्या स्वामी मकरंदनाथांमुळे मला आणि माझ्यासारख्या अनेक साधकांना स्वामी माधवनाथ किती महान होते याचा प्रत्यय वेळोवेळी आला. स्वामी माधवनाथांचं बालपण, त्यांनी केलेली साधना, त्यांचं प्रभू रामचंद्र, गोपालकृष्ण, पांडुरंगांविषयी असलेलं प्रेम, ज्ञानोबा, तुकोबा, समर्थांविषयीचा त्यांचा भाव, त्यांनी अव्याहतपणे केलेला ज्ञानेश्वरीचा वाघयज्ञ, त्यांनी उभारलेलं हे दैवी असं कार्य, तसंच त्यांचं ते अद्भुत असं दुकान, या सर्वांचं प्रातिप दर्शन मी घेतलेलं आहे आणि ते स्वामी मकरंदनाथांच्यामुळे. स्वामी माधवनाथ आणि पूजनीय मातोश्री सरलाताई यांचा परमार्थरूप झालेला प्रपंच आणि त्यांनी एकमेकांना अखेरपर्यंत दिलेली सुयोग्य अशी साथ याबद्दल जेव्हा मी ऐकायचो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर असायचे ते स्वामी मकरंदनाथ आणि पूजनीय मातोश्री मधुराताई. त्यांच्या सहवासात असताना मनोमन ही खात्री पटायची की हेच ते, आताही हे सगळं असंच घडतं आहे. खरोखर मला असं वाटतं की या सर्व गोष्टींमुळे स्वामी माधवनाथांचा आपल्याला सहवास मिळाला नाही ही खंत मनामध्ये कधी जाणवली नाही. हळूहळू स्वामी मकरंदनाथांच्या चरणांशी स्थिरावू लागलो. स्वामीजींचा सहवास अनेक प्रसंगातून लाभला. रविवार सकाळची त्यांची प्रवचनं, गुरुवारचे सत्संग, भुगावच्या साधना शिबिरामधला त्यांचा सहवास आणि वैयक्तिक साधना यामधून त्यांचा दैवी असा स्पर्श जीवनाला झाला. त्या स्पर्शामध्ये जीवन बदलण्याची अशी प्रेरणा होती. आज मागे वळून बघताना असं लक्षात येतं की प्रत्येक प्रसंगामध्ये स्वामीजी आपल्याला घडवण्याचा प्रयत्न करत होते, काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळेस ते समजत नव्हतं. असाच एक प्रसंग सांगतो. 1998 साल होतं, अनुग्रह घेऊन मला एक वर्ष पूर्ण झालेलं होतं. तेव्हा असं समजलेलं होतं की अनुग्रहाच्या वाढदिवसाच्या दिवशी स्वामीजींची पूजा केली जाते. मला खूप आनंद झाला. त्या उत्साहाच्या भरात केंद्र संपल्यानंतर मी स्वामीजींना असं विचारलं, स्वामीजी उद्या माझ्या अनुग्रहाचा पहिला वाढदिवस आहे, तर मी पूजेसाठी येऊ का? स्वामीजी हो यापेक्षा वेगळं काही उत्तर देतील असं मनामध्ये विचार देखील नव्हता. स्वामीजींनी एक क्षणभर माझ्याकडे पाहिलं आणि शांतपणे मला म्हणाले, तू असं कर, तू उद्या सकाळी ध्यानासाठी ये. ह्या गोष्टीवरून माझ्या असं लक्षात आलं की प्रसंग कुठलाही असो, साधकासाठी त्याची साधना हीच प्राधान्याने असायला हवी ही शिकवण स्वामीजी जणू त्या प्रसंगातून देत होते. अनुग्रह झाल्यानंतर ओढीने केंद्रात येणं व्हायचं, स्वामीजींना पाहायची, त्यांचं दर्शन घ्यायची, तसंच त्यांच्याकडून श्रवण करण्याची खूप उत्सुकता त्यावेळी मनामध्ये असायची. माया अपार्टमेंट्स, अध्यात्म मंगलधाम, राहाळकर राम मंदिर इथल्या केंद्रांना मी जायचो. त्यातलं राहाळकर राम मंदिरचं जे केंद्र आहे ते विशेषत्वाने माझ्या लक्षात राहतं. एक तर ते पवित्र असं राम मंदिर, त्या राम मंदिराच्या सभा मंडपामध्ये हे केंद्र व्हायचं. स्वामीजी जणू प्रत्यक्ष आपण रामरायांसमोर ज्ञानेश्वरी सांगतो आहोत अशा विनम्र भावामध्ये ज्ञानेश्वरी सांगायचे. सद्गुरु मुखातून ज्ञानेश्वरीचं असं श्रवण करणं म्हणजे मला त्या काळामध्ये स्वर्ग सुखासमान वाटायचं. खरोखर पवित्रतेने भारलेलं असं ते वातावरण होतं. राहाळकर मंदिर मधला एक प्रसंग थोडा वेगळा असा, पण तो कायमचा माझ्या स्मरणात राहिलेला आहे. पावसाळ्याचे दिवस होते, त्या दिवशी सोमवारी बाहेर मुसळधार पाऊस पडत होता, त्यामुळे केंद्रामध्ये उपस्थिती खूपच कमी होती. स्वामीजी केंद्रात आले. एरवी अतिशय हळुवारपणे ज्ञानेश्वरी सांगणाऱ्या स्वामीजींचा त्या दिवशी मात्र स्वर थोडासा कडक झालेला होता. स्वामीजी त्यावेळी म्हणाले, जे कोणी अशा मुसळधार पावसात, कडाक्याच्या थंडीत वा उन्हात टिकून राहतात तेच परमार्थामध्ये टिकतात. ते ऐकल्यावर असं जाणवलं की साधकाच्या ठिकाणी परमार्थाच्या बाबत अतिशय तीव्र असा संवेग असायला हवा हे स्वामीजींना अभिप्रेत आहे आणि आपल्याकडून तसं वर्तन घडावं हे लक्षात देखील आलं. असे कितीतरी प्रसंग आठवतात की ज्याच्यामध्ये स्वामीजींचा हा सहवास लाभला. साधकाची वैयक्तिक अशी साधना, त्याची केंद्रातली उपस्थिती आणि सेवेमधला सहवास यावर स्वामीजींचा कटाक्ष असतो. म्हणूनच की काय, माझं जेव्हा लग्न झालं, लग्नानंतर मी व माझी पत्नी सौभाग्यवती मोसमी आम्ही दोघांनी असं ठरवलं की आपण बाहेर कुठे फिरायला न जाता भुगावच्या साधना शिबिरासाठी जाऊ, आणि आम्ही तसं केलं. खरं तर ही अतिशय छोटी अशी कृती होती, पण स्वामीजींना त्याचा खूप आनंद झाला होता. त्यावेळी त्यांनी आमचं कौतुक केल्याचं देखील मला आठवतं. साधक जेव्हा अशा छोट्या छोट्या गोष्टी करतो तेव्हा त्याला सद्गुरूंची प्रसन्नता लाभल्याखेरीज, जाणवल्याखेरीज राहत नाही. अशा या छोट्या छोट्या प्रसंगांमधून असे हे प्रसंग मला स्वामीजींच्या चरणांशी अधिकाधिक दृढ करणारे असे ठरले. स्वामीजींच्या सहवासात आल्यावर प्रकर्षाने जाणवते ती त्यांची सहजता, त्यांचा साधेपणा आणि सद्गुरु कार्याच्या ठिकाणी झोकून देण्याची त्यांची वृत्ती. सद्गुरु कार्याविषयी त्यांची जी दृष्टी आहे ती मला अपूर्व अशी वाटते. या बाबतीतले त्यांचे विचार हे अतिशय सुस्पष्ट असे आहेत. एकदा एका साधक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत असताना स्वामीजींनी जे उद्गार काढले ते कायमचे माझ्या अंतःकरणावर कोरले गेले आहेत. स्वामीजी तेव्हा असं म्हणाले होते, लक्षात ठेवा आपण स्वामीजींचं कार्य सजवण्यासाठी इथं आलेलो आहोत. सद्गुरूंच्या कार्यामध्ये एखादा समर्पित असा सत्शिष्य कुठल्या भावानी असावा याचं जणू ते दिग्दर्शन होतं. आपण सेवेमध्ये असताना आपले विचार, आपले आचार, आपल्या कृती या कुठल्या भावानी अभिव्यक्त व्हायला हव्यात हे जणू स्वामीजी आम्हाला शिकवत होते. आपण सेवा करत असताना सद्गुरूंचं कार्य सजवतो आहोत की नाही हा विवेक जणू स्वामीजींनी त्यावेळी आमच्यामध्ये जागृत केला. स्वामीजींची प्रत्येक कृती ह्या कार्यदृष्टीची ओळख सांगणारी अशी मला वाटते. या बाबतीतले एक दोन प्रसंग मला इथे सांगावेसे वाटतात. आपले उत्सव पूर्वी लेडी रमाबाई सभागृहामध्ये व्हायचे, त्याकरता लागणारं सारं सामान आपण केंद्रातून आणत असू. असंच एक उत्सव संपल्यानंतर आम्ही सामान न्यायण समितीतील काही साधक कार्यकर्ते सामान गोळा होण्याची वाट पाहत काहीसे रेंगाळत असे उभे होतो. तेवढ्यात स्वामीजी तिथे आले. स्वामीजींना बघून आम्ही थोडेसे गोंधळलो. स्वामीजींनी पटकन खाली वाकून एक सतरंजी उचलली आणि गाडीच्या दिशेने जाताना आम्हाला म्हणाले, चला आपण सामान गाडीत ठेवूया. आम्ही आवाक होऊन गेलो. मगाशी सद्गुरू म्हणून शिष्यांच्या नमस्कारांचा स्वीकार करणारे स्वामीजी आणि आता आमच्या समोर येऊन सतरंजी उचलून गाडीमध्ये ठेवणारे स्वामीजी, अशी दोन त्यांची रूपं पाहून अक्षरशः अचंबित झालो. नंतर या बाबतीतली त्यांची भावना आमच्या लक्षात आली. ते म्हणतात, आपले जे उत्सव आहेत ते अतिशय साधेपणाने पण अतिशय पवित्र अशा भावनेने व्हायला हवेत. त्याच्यामध्ये कुठलाही बडेजाव नको, झगमगाट नको, साधेपणाने आणि उत्तम पद्धतीने असे उत्सव साजरे झाले पाहिजेत. सामानाची आवराआवर करण्यासाठी, स्टेजची सजावट करण्यासाठी कमीत कमी वेळ लागायला हवा. शेवटचा साधक उत्सव झाल्यानंतर एक ते दीड तासाच्या आत घरी पोहोचायला हवा. त्यांची ही जी विचारांची दृष्टी होती ती आम्हाला खूप काही शिकवून गेली. याचा अपेक्षित असा परिणाम झाला आणि यानंतर सामान्य न्यायण समितीची जणू कार्यपद्धतीच बदलून गेली. असाच एक प्रसंग माया अपार्टमेंट्स इथे घडला. माया अपार्टमेंट्सचं संध्याकाळचं केंद्र झाल्यानंतर ध्यान मंदिरामधून बाहेर पडत असताना स्वामीजी दरवाजापाशी थोडे थांबले. मी जवळच उभा होतो. स्वामीजी माझ्याकडे बघत म्हणाले, त्यांचं लक्ष एका खुर्चीकडे मागे ठेवलेल्या गेलं. त्या लाकडी खुर्चीची बॅकरेस्ट निघालेली होती. ते मला म्हणाले की अशा वस्तू इथे ध्यान मंदिरामध्ये असता कामा नाहीत. ती खुर्ची दुरुस्त करून मग परत ध्यान मंदिरामध्ये ठेवायला हवी. ही त्यांची वाक्य ऐकल्यानंतर मला त्यांच्या त्या उद्गारांचं स्मरण झालं. आपण स्वामीजींचं कार्य सजवण्यासाठी इथे आलो आहोत आणि प्रत्यक्ष तसा प्रसंग माझ्या समोर घडत होता. स्वामीजींच्या सहवासात असे अनेक प्रसंग आहेत की ज्याची आज तीव्रतेने आठवण होते आहे. वैयक्तिक जीवनामध्ये देखील अनेक सुखाचे, दुःखाचे, अडचणीचे प्रसंग आले. पण या प्रत्येक वेळी आपण स्वामीजींचे आहोत आणि स्वामीजी आपल्या पाठीशी आहेत ही जाणीव अंतःकरणामध्ये निर्माण व्हायची आणि त्या जाणीवेने एक फार मोठा आधार मिळायचा असं लक्षात येतं आणि आज देखील हा आधार प्राप्त होतो. सद्गुरूंना साधकाकडून काय अभिप्रेत आहे असं जर आपण विचार केला तर असं लक्षात येतं की सद्गुरूंना साधकाचं समर्पण अभिप्रेत आहे. जेव्हा असं समर्पण साधकाच्या ठिकाणी दिसतं तेव्हा सद्गुरूंना त्याचं विशेष असं कौतुक असतं. मी जेव्हा माझ्या जीवनाकडे मागे वळून पाहतो तेव्हा मला असं लक्षात येतं की आपल्यासारख्या सामान्य अशा साधकाच्या जीवनामध्ये स्वामीजींनी आहेतूक प्रेमाची अशी जणू बरसात केलेली आहे. हे लक्षात आल्यावर त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेने अंतःकरण भरून जातं. आपल्या इथं समर्पित अशा साधकांची अनेक उदाहरणं आहेत. त्यातलं एक जवळून पाहिलेलं उदाहरण मला सांगावं असं वाटतं. ते म्हणजे सद्भक्त सौभाग्यवती माणिकताई कोगजेंचं. नानींनी देह ठेवल्यानंतर माणिकताईंनी स्वतःहून स्वामीजींना भोगवला जाऊन राहण्याची इच्छा व्यक्त केली आणि स्वामीजींच्या परवानगीने त्या आणि कुकजे काका दोघं भोगवला जाऊन राहिले. 4-5 वर्ष त्यांनी सद्गुरू कार्याची निष्ठेने सेवा केली. त्यावेळी खरं तर त्यांना हार्टचा आणि डायबिटीसचा त्रास होता पण त्याही अवस्थेत सद्गुरू निष्ठेच्या जोरावर त्या अखेरपर्यंत भोगावमध्ये राहिल्या आणि त्यांनी ग्रंथ लिखाणामध्ये देखील आपलं योगदान दिलं. माणिकताई जेव्हा त्यांच्या अखेरच्या काळामध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत्या तेव्हा स्वामीजी त्यांना भेटायला आलेले होते. स्वामीजींनी मोठ्या प्रेमाने त्यांना कुरवाळलं, स्वतःच्या हाताने चमचाभर पाणी त्यांना पाजलं तेव्हा त्या खूप प्रसन्न अशा दिसत होत्या. स्वामीजी तिथून गेल्यावर त्या आम्हाला म्हणाल्या, मला आता कसलीच काळजी नाही, हा देह पडल्यानंतर परत मी स्वामींच्याच परिवारामध्ये येणार आहे. आणि याच समाधानात पुढे त्यांनी देह ठेवला. यावरून समर्पण जीवनामध्ये काय घडवू शकतं हे आमच्या लक्षात आलं असं समर्पण आपल्याही जीवनामध्ये स्वामीजींच्या चरणी घडावं अशी एक भावना त्यावेळी तीव्रतेने मनामध्ये निर्माण झाली. स्वामीजी, आपण आम्हाला आजपर्यंत भरभरून दिलेला आहे आणि देतच आहात. प्रश्न आमचा आहे, आमच्या पात्रतेचा आहे. या मार्गावरून तुम्ही जो दाखवलेला मार्ग आहे त्या मार्गावरून दृढतेने वाटचाल करण्याचा आहे, आपल्या चरणी संपूर्णपणे शरणागत होण्याचा आहे. ही पात्रता जेव्हा आमच्या अंगामध्ये येईल तेव्हा आमच्यासाठी ती खरी गुरु पौर्णिमा असेल आणि तेव्हाच आमच्याकडून आपलं खरं पूजन घडेल. या सद्गुरु स्तवनाच्या शेवटी तुकाराम महाराजांच्या शब्दांचा आधार घ्यावासा वाटतो. तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या द्वारे हे मागणं मी स्वामीजींच्या चरणी मागतो आणि माझं गुरुस्तवन रूपी पुष्प त्यांच्या चरणी समर्पित करतो. करुणी विनवणी पायी ठेवितो माथा, परिसावी विनंती माझ्या पंढरी नाथा, अखंडित बैसावे ऐसे वाटते पायी, साहोनी संकोच ठाव थोडासा देई, असो नसो भाव आलो तुझी या पाया, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया, तुका म्हणे आम्ही तुझी वेडी वाकुडी, नामे भवपाश हाते आपुल्या तोडी, नामे भवपाश हाते आपुल्या तोडी. हरिओम तत्स.
स्वामी मकरंदनाथांनी प्रत्येकाचं मनोगत सांभाळलं, आनंदाचे सुख समाधानाचं शुभदान प्रत्येकाला दिलं, पण कोणाकडून कसलीच अपेक्षा ठेवली नाही. सद्गुरूंचा सहवास आपल्या जीवनात मिळणं हा अतिशय दुर्मिळ योग आहे, पण आपल्यापैकी प्रत्येकाला तो दैवी सहवास भाग्यवशात मिळालेला आहे. परम ऐक्यामध्ये परिणत होत जाणारा शिष्य सद्गुरूंना अतिशय प्रिय असतो. उपनिषदांनी निरनिराळी व्रत सांगितली आहेत, त्यात त्यांनी म्हणून स्वामीजींनी दिलेल्या साधनाचा कठोर अभ्यास तद्व्रतम म्हणून आपण सांभाळूयात. सद्गुरूंच्या प्रती असलेली आपली गुरुनिष्ठा अनन्य भावानी तद्व्रतम म्हणून आपण सांभाळूयात. भागेश्वर निवासच्या नवीन इमारतीचं जेव्हा जानेवारी 1995 मध्ये उद्घाटन झालं त्याप्रसंगी बोलताना स्वामी मकरंदनाथ म्हणाले होते, तसं आपण आधी आत तयार होऊयात. सद्गुरूंच्या ठिकाणी अहम वाचा चित्त अंग देऊन शरणागत होऊन राहणं हे शिष्याचं जीवनव्रत आहे. भागवतात नाथ म्हणतात, गुरु माय बाप संपूर्ण ते ऐक, ज्यांचे देखिली या चरण बांधू न शके भवबंधन, तो सद्गुरु पिता जाण भाग्य विण न पाविजे. नाथांच्या ह्या वचनातली सत्यता आपल्या अनुभवाची आहे, म्हणूनच आपण स्वामीजींचे ऋणायत आहोत. एक स्वामीजीच असे आहेत की जे आपल्या पुढे मागे सर्वत्र आहेत, त्यांच्या खेरीज ह्या भूतलावर दुसरं आपलं कोणीही नाही. कोण तुझं समसांग मज गुरुराया कई बारी सदया, हा अभंग आपण सद्भक्त श्रेयस जोगळेकरच्या सुमधूर आवाजात आता ऐकूयात.
कोण तुझ समसांग मज गुरुराया, कोण तुझ समसांग मज गुरुराया, कैवारी सदया कैवारे सदया, पाहिजे ते अंगी स्वीकाराया, पाहिजे ते अंगी स्वीकाराया, भव दुःख हरा भव दुःख हरा गुरुराया, कोण तुझ समसांग मज गुरुराया, कैवारे सदया कैवारे सदया. तूची विष्णु तूची शिव तू धाता तूची विष्णु तूची शिव तू धाता तू विश्वं भरता तूची व्यापक व्याप्याते प्रसविता तूची व्यापक व्याप्याते प्रसविता तू माये परता गुरुराया तू माये परता तू माये परता तू माये परता कोण तुझ समसांग मज गुरुराया कोण तुझ समसांग मज गुरुराया कैवारी सदया कैवारी सदया तुझी शिष्या पोसणारी माता तुझी शिष्या पोसणारी माता तुझी शिष्या पोसणारी माता गुरुराया आ आ तुझी शिष्या पोसणारी माता तुझी शिष्या पोसणारी माता तू विद्यादाता तुझी देशी तत्वनिधी निजहाता तुझी देशी तत्वनिधी निजहाता तारक बलवंता तारक बलवंता तारक बलवंता रे कोण तुझ समसांग मज गुरुराया कोण तुझ समसांग मज गुरुराया कोण तुझ समसांग मज गुरुराया राया कोण तुझ समसांग मज गुरुराया राया कोण तुझ समसांग मज गुरुराया कैवारी सदया कैवारी सदया कैवारी सदया सदया
कबीर म्हणतात गुरु नाम की लूट है लूट सके तो लूट भक्तीला परिपूर्णता सद्गुरूंच्या कृपेशिवाय प्राप्त होत नाही परमात्मा परेश अशा आपल्या सद्गुरूंचं नाम गुरुनाम हेच आपल्यासाठी ब्रह्मनाम आहे आणि ते आपल्याला प्राप्त झालेलं आहे आपल्या आयुष्यावर त्यांनी केलेला हा मोठा उपकार आहे मला असं वाटतं की स्वामीजी अखेरच्या श्वासापर्यंत आपलं हे ब्रह्मनाम आमच्या मुखी असावं आणि आमचं जीवन कृतार्थ व्हावं कापराच्या ज्योतीप्रमाणे आम्हाला आमचं अस्तित्व विसरून तुमच्या पायी लीन व्हायचं आहे आपण कृपाघन आहात आपल्या कृपेला पात्र होण्याची पात्रता आपण आम्हाला आज प्रदान करावी आणि ह्या मंगलप्रसंगी आशीर्वचन द्यावे अशी सगळ्यांच्या वतीने मी आपल्या श्रीचरणांची प्रार्थना करते
हरी 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 अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि। आज आपण स्वामीजींचा गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करतो आहोत। 8 दिवस माया अपार्टमेंटमध्ये आणि गणेशपुरममध्ये रोज सकाळी गुरुपूजा होत होत्या। गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे मागच्याच रविवारी स्वामीजींचा पुण्यस्मरण दिवस असतो, तो आपण याच सभागृहामध्ये साजरा केला आणि त्या दिवशी स्वामीजींचं संपूर्ण चरित्र हे प्रेमस्वरूप गुरुवर याचं प्रकाशन झालं। त्या दिवशी देखील गुरुपौर्णिमा असल्यामुळे अर्थात जी मंडळी पूजनासाठी आलेली होती त्या मंडळींचं पूजन झालं आणि दरवर्षी साजरा करतो तसा गुरुपौर्णिमेचा एक मोठा किंवा प्रगट असा उत्सव आपण आज साजरा करतो आहोत। स्वामीजींच्या सहवासामध्ये येऊन मला 41 वर्ष झाली। 1976 साली मी स्वामीजींकडे आलो, तरी त्यांच्या सहवासाची जी जादू आहे ती जादू, ती मोहिनी तशीच राहिली, उलट ती वाढतच गेली। 20 वर्ष स्वामीजींच्या अगदी निकट सहवासाचा लाभ मिळाला। 96 साली स्वामीजींनी देह ठेवला आणि हे वर्ष स्वामीजींचा निकट सहवास मिळालेल्या 20 वर्षालाही मागे टाकून 21वं वर्ष आहे स्वामीजींनी देह ठेवला त्याला, की त्यांचा प्रत्यक्ष सहवास अंतरला त्याला 21 वर्ष झाली। जे सहवास मिळाला त्यापेक्षा अंतरला त्याला आता जास्त वर्ष झाली, पण त्यांचा आंतरिक सहवास मात्र तसाच मिळतो आहे आणि आपल्या सगळ्यांना मिळतो आहे। हे आपल्या साधनेमुळे शक्य झालं आणि नियमित चाललेल्या केंद्रांमुळे शक्य झालं असं लक्षात ठेवा। ही जर केंद्र नियमित चालू नसती तर फार मोठा फरक पडला असता, पण नियमित चाललेली केंद्र ही स्वामीजींची स्मृती ठरली। स्वामीजी म्हणालेले होते की नियमित चाललेलं कार्य हीच माझी समाधी, माझी कोणतीही समाधी बांधायची नाही, बांधू नका। तशी आठवड्यातून 5 दिवस चालणारी नित्य केंद्र ही स्वामीजींची आठवण आपल्या हृदयामध्ये तशीच ताजी ठेवतात आणि आपल्याला साधना करण्यासाठी म्हणून अधिकाधिक आणि नवनवीन असं बळ प्रदान करतात। आजच्या दिवशी स्वामीजींचे अनेक अनुग्रहित येतात, पूजनासाठी म्हणून येतात. तसंच स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर माझ्याकडून अनुग्रह घेतलेले देखील असे अनेक अनुग्रहित शिष्य येतात. मला असं वाटतं की केंद्रातली जी नियमित उपस्थिती असते त्याच्यापेक्षा अर्थातच जास्त उपस्थितीने उत्सव म्हणून आपण येत असल्यामुळं आपल्या सगळ्यांकडून गुरुपौर्णिमेच्या दिवशी साधना करून घ्यावी. मी काही वर्ष हा उपक्रम राबवतो आहे. प्रवचन तर नेहमीच करतो आणि सुरुवातीला स्वामी स्वरूपानंदांच्या स्वरूप पत्र मंजुषेमधून मी आनुषंगिक साधना घेत असे आणि गेली काही वर्ष त्याच धरतीवर काव्य करून मी त्या काव्याच्या आधाराने साधना घ्यायला सुरुवात केली. आपण आपलं पूजन करणारच आहोत, त्याआधी हे साधनारूपी ध्यानरूपी अंतरंग पूजन आपण करूया. मला असं वाटतं की या पूजनामध्ये आपलं पूजनही आलं आणि स्वामीजींचे आशीर्वाद शांती समाधानाच्या रूपाने देखील आपल्याला मिळतात तेही आलेच. मी काव्य वाचून दाखवतो. प्रभात समयी उठूनी लवकरी शुचिरभूत होऊन सद्गुरु भजनी रंगून जाऊनी ठेवी अनुसंधान सोहम आत्मा नित्य निरंजन अलिप्त अविचल पूर्ण आत्मभान हे सतत राखुनी सुखे असावे जाण वेध लागुनी अनन्यतेचा निज आसन जमवावे वैराग्याचा आश्रय धरुनी आत्महिता लक्षावे ब्रह्मानंदे नित्य तृप्त जो परम सुखाचा दानी ज्ञान भक्तीची सुंदर मूर्ती गुरु स्मरावा ध्यानी तत्वम सोहम सहा वचनाते निजांतरी उजळावे चिंतन मात्रे भावार्थी त्या समरस होऊन जावे नाभीपासूनी मूर्धनिस्थानी अनुहत नाद विनादे प्राणापानी सोहम भावित नेई चित गगनाते विशाल गगनी प्राणासह मन विलीन होऊन जाता शून्य दर्शनी गगन उरे तू केवळ त्याचा द्रष्टा गगनासी ही घडूनी आटणी द्रष्टुत्व ही मावळते सच्चित सुख घन हरी स्वरूपी उरला निर्मळ तेथे शुद्ध बुद्ध हरी रूप निरंतर पाहुनी जगदंतरी नित्य तृप्त मकरंद विनवितो गुरु भजा अंतरी असं हे काव्य आहे. अर्थात आपल्याला या काव्याच्या आधाराने प्रथम सद्गुरूंची मानस पूजा करायची आहे, त्यानंतर तो परमात्माच मी नित्य निरंजन अलिप्त अविचल पूर्ण स्वरूपाने असं सोहम भावाने काही वेळ आत्मानुसंधान ठेवायचं आहे. त्यामुळे एक प्रकारे परमात्म्याशी अनन्य भाव निर्माण होतो. त्या अनन्य भावानी आपण आपलं शारीरिक मानसिक बौद्धिक भावात्मक असं आसन साधनेकरता म्हणून जमवायचं आहे. आत्ता या क्षणाला कुठल्याही विषयाचा आठव तर नकोच, पण विषयाखेरीज आपण पूर्ण आहोत अशी वैराग्य भावना धरून आत्महित साधण्यासाठी म्हणून ध्यानाला बसायचं आहे. ध्यानाला बसताना प्रारंभी ब्रह्मानंदामध्ये निमग्न आणि परमसुख देणारे आणि ज्ञानाची भक्तीची सुंदर मूर्ती ज्ञानस्वरूप असे गुरु त्यांचं स्मरण करायचं आहे. त्यानंतर तत्वम सोहम सहा या गुरुवचनाची आपल्या अंतर्यामी चिंतनानी उजळणी करायची आहे. नंतर सोहमचे श्वास घेऊन नाभीस्थानापासून मूर्धनीस्थानी म्हणजे ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी आपण लक्ष ठेवून सोहम नादाची भावना त्याच्यावर सोहम शब्द बसवत काही श्वास दीर्घ श्वास घेणार आहोत आणि मग नंतर आपण ध्यानाला बसणार आहोत. ते श्वासही बाजूला सारून आपले प्राण आणि मन चिदाकाशामध्ये विलीन होऊन अर्थात विचाररहित किंवा वृत्तीरहित शून्य स्थिती शून्यावस्था आणि ती शून्यावस्था पाहणारा समजणारा त्या शून्यावस्थेचा द्रष्टा मी आणि त्याच्याही पुढं शून्याचीही आठवण नाहीशी होऊन तसंच द्रष्ट्याचं द्रष्टुत्व देखील विसरून एक सच्चित सुख घन अशी आत्मस्थिती तिथं शिल्लक राहते ती अनुभवायची आहे. आपण मी जसं सांगेन तसं करण्याची तयारी ठेवा. आपण सर्वजण प्रथम डोळे मिटून बसायचं आहे. शांत स्थिर डोळे मिटलेले एक मिनिटभर निर्विचार एक मिनिट विचार उठला तर झटकून टाका. आता आपल्या मनश्चक्षूंसमोर आपले सद्गुरु एका उच्चासनावर सिंहासनावर विराजमान आहेत अशी भावना करा. आणि आपण त्यांचं पूजन करतो आहोत. एका मोठ्या ताम्हणामध्ये त्यांचे चरण विसावलेले आहेत शुद्धोदकाने आपण ते धुवून घेतो आहोत. पाठोपाठ पंचामृती पूजा करतो आहोत. दूध, दही, तूप, साखर, मध, हे पंचामृती स्नान करून मग शुद्धोदकानी परत स्वामीजींचे पाय स्वच्छ धुवून काढतो आहोत. परात बाजूला सारून एका धूत वस्त्रावर स्वामीजींचे पाय ठेवून पुसून स्वच्छ कोरडे करतो आहोत. चंदनाच्या गंधानी स्वस्तिक रेखाटतो आहोत चरणांवर दोन्ही पायांवर. अक्षता हळद कुंकू फुलं समर्पित करून भाल प्रदेशालाही गंध लावतो आहोत. सुवासिक फुलांचा हार आपल्या समर्पणाचं प्रतीक म्हणून काही द्रव्य अर्पण करतो आहोत, प्रसाद अर्पण करतो आहोत. पायावर डोकं ठेवून नमस्कार करतो आहोत. त्यांच्या चरणांशी थोडा वेळ बसतो आहोत शांत. ते हात उंचावून आशीर्वाद देत आहेत. त्या आशीर्वादाबरोबर आपण सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण या त्यांच्या वचनाचं स्मरण सहज करतो आहोत. आपण नित्य, देह अनित्य असला तरी आत्मा हा नित्य आहे. आपण आत्मस्वरूप आहोत, निरंजन, अदृश्य. इंद्रिय, कर्म, व्यवहार, प्रपंच यापासून अलिप्त कोणत्याही विकाराने बाधित न होणारे अविचल आणि पूर्ण स्वरूप आहोत अशा प्रकारचं आत्मभान सहज निर्माण होत आहे. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण या वचनाप्रमाणे आपण देहरहित नित्य आहोत. आत्मस्वरूप निरंजन देह इंद्रिय कर्म कर्मफल प्रपंच या सर्वापासून अलिप्त विकारांनी विचलित न होणारे पूर्ण स्वरूप असं आत्मभान ठेवून आहोत. या विचाराचं एक आवर्तन तुमच्या मनाशीच तुम्ही करा. या जागृत झालेल्या आत्मभानामुळे तुम्ही देहभावनेपासून वेगळे आणि आत्मभावाशी अनन्य होऊन जाता. आत्मभावाशी असं अनन्य होणं हीच तुमची ध्यानाच्या आसनाची पूर्वतयारी आहे. तुमच्या मनामध्ये तुमच्या बुद्धीमध्ये आपण नित्य स्वरूप आहोत, अलिप्त आहोत, अविचल आहोत, पूर्ण आहोत, अशरीरी आत्मा आहोत असा भाव ठसलेला असणं हे मानसिक बौद्धिक आसन आहे. प्रत्यक्षतः शरीराचं एक आसन स्थिर सुखम अशा प्रकारे आहेच. अजून एका भावाची आवश्यकता आहे, तो भाव म्हणजे या क्षणाला विषयाखेरीज आपण पूर्ण आहोत. विषयाची कोणत्याच विषयाची आपल्याला आवश्यकता नाही असा वैराग्य भाव. त्याचंही एक अर्धा एक मिनिट चिंतन करा. अशा प्रकारे विषयापासून मुक्त पूर्ण आत्मस्वरूप अशा भावनेने सद्गुरु स्मरण परत एकदा करू. ब्रह्मानंदे नित्य तृप्त जो परम सुखाचा दानी, ज्ञान भक्तीची सुंदर मूर्ती गुरु स्मरावा ध्यानी. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्षम एकम नित्यम विमलम अचलम सर्वधि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तं नमामि. गुरु नमना बरोबरच ओम तत्वम सोहम सहा किंवा श्रीम तत्वम सोहम सहा या गुरुवचनाची आपल्या अंतःकरणामध्ये उजळणी करू, उजळणी करू. सद्गुरु त्यांच्या आत्मचैतन्यातून आपल्या जीव चैतन्याला उपदेश करताहेत की ते परमतत्वच तू आहेस, तत्त्वम. आणि आपलं जीव चैतन्य हे आत्मचैतन्यच आहे, परमात्माच आहे असं लक्षात घेऊन शिष्य प्रतिसाद देतो आहे, तोच मी आहे. आता केवळ एक तो परमात्माच उरलेला आहे, सोहम सहा. एक दोनदा याचं मनोमन आवर्तन करा. पाठोपाठ नाभीपासुनी मूर्धनी स्थानी अनुहत नाद निनादे मध्यमेतून सहज सोहम ध्वनी जो निर्माण होतो श्वास घेताना आणि सोडताना त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. दीर्घ श्वास घेत, श्वास घेताना सो, चिदाकाशात किंचित काळ थांबवायचा, त्यावेळेला परमात्म्याशी एकरूपता, हम असं म्हणत श्वास सोडून परत नाभीस्थानी येतो आहोत असा भाव धरायचा. असे 5 ते 6 श्वास घेऊयात. एका श्वासाबरोबर चिदाकाशात जाऊन थांबा, परमात्म्याशी एकरूपता अनुभवत थांबा आणि तसेच थांबून रहा. निर्विचार परमात्म्याशी एकरूप, श्वास जसा सुटायचा तसा सुटेल आणि नैसर्गिक रीतीने चालू राहील. आता सोहम करणं थांबवा श्वासावर आणि चिदाकाशात मन म्हणजे जाणीव परमात्म्याशी एकरूप होऊन थांबलेली आहे. तुम्ही चिदाकाशात आहात, मस्तकाच्या पोकळीत आहात. आणि नित्य सत चैतन्य मात्र जाणीव स्वरूप, शांत सुख आनंद स्वरूप आहात. परमात्म्याशी समरस आहात. पुढच्या क्षणालाही तशीच भावना. परत येणाऱ्या क्षणालाही तशीच भावना. आत्ताच्या क्षणालाही तशीच भावना, मन लीन झालेलं आहे निर्विचार. तुमच्या लक्षात येईल की प्राण देखील श्वास देखील किंचित ऊर्ध्वगामी होऊन मधून मधून थांबतात आणि प्राणाचाही लय होतो. या ठिकाणी जर विचार उठत असेल तर तुम्ही द्रष्टा व्हा, साक्षी व्हा आणि समोरच्या विचाराचा त्याग करा, तो सोडून द्या. विचार सोडून दिल्यानंतर विचाररहित म्हणजे शून्य स्थिती निर्माण होते. तुम्ही द्रष्टा आणि दृश्य शून्य किंवा गगन. अशा वेळेला शून्य स्थितीचा देखील द्रष्टा होऊन राहा. तुम्ही द्रष्टा किंवा साक्षी आहात आणि समोर विचार शून्यता आहे, शून्य गगन, काहीच नाही, त्याचा तुम्ही द्रष्टा आहात. तुम्ही निर्विचार शून्यतेचा द्रष्टा आहात. समोर दृश्य नाही, वृत्ती नाही, शून्यता आहे, त्याचा तुम्ही द्रष्टा, साक्षी. अशा वेळी जाणीवर उपद्रष्ट्याला आपण सच्चिदानंद असा बोध स्फुरतो. तो मुळातच सच्चिदानंद आहे. गगनासी ही घडूनी आटणी, द्रष्टुत्व ही मावळते, त्यासरशी त्याचं साक्षीत्व किंवा द्रष्टुत्व जातं आणि त्याला आपण सच्चित सुख घन आत्मा सच्चिदानंद श्री हरी आहोत असं समजतं. दृश्य मावळल्यामुळं द्रष्टृत्वही मावळतं आणि द्रष्टृत्वाच्या ठिकाणी आपण आत्मरूप असा बोध उदय पावतो. तुम्ही आता सत म्हणजे अविनाशी, चित्त म्हणजे चैतन्य स्वरूप, सुख आनंद स्वरूप, शांत स्वरूप, सच्चिदानंद श्री हरी स्वरूप होऊन राहिलेले आहात. हे तुमचं आत्मस्वरूप, हे तुमचंच हरिस्वरूप, हे तुमच्या ठिकाणी असणारं सद्गुरु स्वरूप आहे. हे तीनही एकच शुद्ध बुद्ध हरिरूप निरंतर हेच रूप डोळे उघडल्यानंतर जगदंतरी भरून राहिलेलं आहे असा बोध निर्माण होतो. या ध्यानातून आपण खाली येणार आहोत. भस्रिकेसारखे एक दोन श्वास सोडून दीर्घ घ्या. एक सोहमचा दीर्घ श्वास घेऊन अर्धा मिनिट ध्यानाला बसा. आपल्या ठिकाणी असणाऱ्या आनंद स्वरूप परमात्म्याची प्रचिती घेऊन मग आपले तळहात एकमेकांवर किंचित घासत चेहऱ्याला डोळ्याला कपाळाला त्याचा हलकेच स्पर्श करत डोळे उघडायला हरकत नाही. शुद्ध बुद्ध हरिरूप निरंतर पाहुनी जगदंतरी नित्य तृप्त मकरंद विनवितो गुरु भजा अंतरी सद्गुरु भजनानी हे सुख तुम्हाला प्राप्त झालं। परत एकदा काव्य वाचतो। प्रभात समयी उठुनी लव करी शुचिर्भूत होऊन सद्गुरु भजनी रंगून जाऊनी ठेवी अनुसंधान सोहम आत्मा नित्य निरंजन अलिप्त अविचल पूर्ण आत्मभान हे सतत राखुनी सुखे असावे जाण वेध लागुनी अनन्यतेचा निज आसन जमवावे वैराग्याचा आश्रय धरुनी आत्महिता लक्षावे ब्रह्मानंदे नित्य तृप्त जो परम सुखाचा दानी ज्ञान भक्तीची सुंदर मूर्ती गुरु स्मरावा ध्यानी तत्वम सोहम सहा वचनाते निजांतरी उजळावे चिंतन मात्रे भावार्थीत्या समरस होऊनी जावे नाभी पासुनी मूर्धनी स्थानी अनुहत नाद निनादे प्राणापानी सोहम भावित नेई चित गगनाते विशाल गगनी प्राणासह मन विलीन होऊन जाता शून्य दर्शनी गगन उरे तू केवळ त्याचा द्रष्टा गगनासी ही घडुनी आटणी द्रष्टुत्व ही मावळते सच्चित सुख घन हरी स्वरूपी उरला निर्मळ तेथे शुद्ध बुद्ध हरी रूप निरंतर पाहुनी जगदंतरी नित्य तृप्त मकरंद विनवितो गुरु भजा अंतरी। गुरु पौर्णिमेच्या या पवित्र उत्सवाच्या प्रसंगी हे ध्यान हा तुम्हाला लाभलेला सद्गुरु प्रसाद समजा। हरी ओम तत्सत। हरी 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 स्वामीजी।
विराट ज्ञानानी परिपूर्ण जे चराचर भुवनात कोंदाटलेलं आहे अशा परममंगल गुरुतत्वाच्या पूजनाची घटिका आता समीप येऊन ठेपलेली आहे। आपल्या चित्तशुद्धीसाठी अंतःकरण पवित्र होण्यासाठी हे पूजन आता आपण करणार आहोत। आपण सर्वजण ह्या पूजेमध्ये मनाने सहभागी होऊयात। ह्या गुरुतत्वाची सद्गुरूंची पूजा कशी करावी ह्याविषयी शास्त्रात वर्णन आहेत। ह्या गुरुतत्वाचं सतत चिंतन करावं हेच त्याचं ध्यान आहे। साधकांनी उन्मनी स्थितीत राहणं हे त्या गुरुतत्वाच्या म्हणजे सद्गुरूंच्या पादप्रक्षालनासाठी वापरलं जाणारं तीर्थ आहे। आत्म्याच्या निश्चल बोधात राहणं ही सद्गुरूंना घातलेली प्रदक्षिणा आहे। सोहम भावात राहणं हा सद्गुरूंना केलेला नमस्कार आहे। तर मौनात राहूनच त्यांची स्तुती केली जाऊ शकते। अशा प्रकारचा भाव ठेवून आपण आता हे पूजन करूया। मंडळाच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात सद्भक्त श्रीपाद शेंडे आणि सौभाग्यवती दीपाली शेंडे पूजन करणार आहेत। आपल्या मंडळाच्या कार्यात विविध क्षेत्रातील यशस्वी आणि मान्यवर निरलसपणे आत्मीयतेने सहभागी होत असतात। अशा साधकांपैकी सद्भक्त श्रीपाद शेंडे अत्यंत समर्पित असे साधक आहेत। ते व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत। मंडळाच्या लेखापरीक्षणाचं काम ते म्हणजेच ऑडिटचं काम ते अतिशय समर्थपणाने सांभाळत असतात। भवम भवानी सहितम नमामी ह्या वचनाप्रमाणे मातोश्री सौभाग्यवती मधुराताईं समवेत पूजनीय स्वामीजींना आम्ही वंदन करतो आणि त्यांनी ही पूजा स्वीकारावी अशी प्रार्थना करतो। श्री सुक्त आणि पुरुष सुक्ताच्या गंभीर नादामध्ये हे पूजन आपण करूया। आपल्या केंद्रात नित्य येणारे युवा साधक हे पठण करणार आहेत।
सद्गुरूंची सुकुमार पावले ही सहस्र शीर्ष, सहस्र नेत्र, सहस्र हस्त, सहस्र चरण असलेल्या विश्वव्यापक परमपुरुषाचं प्रतीक आहेत. त्या पावलांचं आपण पुरुष सूक्तांच्या उद्घोषात पूजन करणार आहोत.
हरिः ॐ. सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपादः सभूमिं विश्वतो हृत्वात्यतिष्ठद्दशाङ्गुलम् पुरुष तेदं सर्वैर्यद्भूतं यच्च भव्यम् उताम्रूतत्वस्येषा नो यदन्नेनातिरोहति एतावानस्य महिमातो ज्यायांश्च पुरुषः पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतम् दिवि त्रिपादूर्ध उदयी पुरुषः पादोऽस्येहा भवत्पुनाः ततो विश्वं व्यक्रामत्साशनान शने अभि.
सद्गुरूंच्या चरणकमलांचं शुद्धोदक, पंचामृत आणि पुन्हा शुद्धोदक अशा क्रमानं प्रक्षालन करण्यात येत आहे. पावलांवर अष्टगंधाचं स्वस्तिक रेखाटण्यात येत आहे. अक्षता, हळद, कुंकू, अत्तर समर्पित केलं जात आहे. सद्गुरूंच्या भारप्रदेशावर गंध, अक्षता यांचं लेपन करण्यात येत आहे.
तस्माद् विराळ जाय विराजो अधिपुरुषः स जातो अत्यरिच्य तपश्चाद् भूमिमथो पुरः यत्पुरुषेण हर्षाद्धेवा यज्ञमतन्वता वसन्तो अस्यासीराज्यम् ग्रीष्म इद्म शरद्धविः तैयज्ञम् बर्हिषिप्रौ सन् पुरुषम् जातमग्रतः तेन देवायन्दसाध्यायश्च ये तस्माद्यज्ञात् सर्वभूतः संहृतम् मृषराज्यम् पशून्दां शक्रे वायव्यानारण्यान् ग्राम्याश्रये.
सद्गुरूंच्या श्रीचरणांवर फुलं वाहिली जात आहेत. त्याचप्रकारे सद्गुरूंच्या मस्तकावरही पुष्पांजली समर्पण करण्यात येईल. सद्गुरूंना यज्ञोपवीत, उत्तरीय आणि हार समर्पण करण्यात येईल. त्यांच्या हातात फुलांच्या माळा देखील गुंफण्यात येतील.
तस्माद्यज्ञात् सर्वभूतरुचः सामानिजज्ञिरे छन्दांसि जज्ञिरे तस्माद्यजुस्तस्मादजायत तस्मादश्वा अजायन्त ये चो भयादतः गावो भजज्ञिरे तस्माज्जातावया यत्पुरुषं यदधुक्ततिधाव्यकल्पयन् मुखं किमस्य गौ बाहुरा ऊरुपादा उच्येते ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् बाहुराजन्यः कृतः ऊरुतलस्य यजवैश्यः वधां शूरो वरदायाम्
पूजेतील परम समर्पणाचं प्रतीक म्हणून श्रीफळ विविध फळ नैवेद्य सद्गुरूंना अर्पण केलं जात आहे. अखेरीस गुरुदक्षिणा देऊन आणि साष्टांग प्रणिपात करून पूजनाची सांगताही करण्यात येईल.
सूर्यो अजायता मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायता नाभ्यासीदन्तरिक्षम् शीर्षोद्यौ समवर्तता परिभ्याम् भूमिर्दिशश्रोत्रात् तथा लोकाम् अकल्पयन् सप्तास्यासन् परिहयस्त्रिस्सप्तसमिह कृता देवाय यज्ञम् तन्वानाबध्नम् पुरुषम् पशुम् यज्ञेन यज्ञमायजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् देहनाकम् महिमानस्तचन्त यत्र पूर्वे सारासन्ति देवाः.
अथ ध्यानम् अरुणकमलसंसारतद्रजःपुञ्जवर्णा करकमलद्वेषाभीर्युग्माम्बुजाता मणिमुकुटविचित्रालङ्गुलिः पद्ममाला भवतु भुवनमाता सन्ततम् हरिः ॐ. हिरण्यवराहरिं सुवर्णरजतसरां शरणां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावः तामावः जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् यस्याम् हिरण्यम् विन्देयम् कामश्वम् पुरुषाणाम् अश्वपूर्वारथमध्याम् हरसिंहारप्रबोधिनीम् श्रियम् देवीमुपहवये श्रीमा देवीरुषताम् कान्तोऽस्मिताम् हिरण्यप्राकारामार्गान् ज्वलन्तीम् कृप्तान् दर्पयन्तीम् पद्मे स्थिताम् पद्मवर्णान् तामिहोपहवये श्रियम् चन्द्राम् प्रभाताञ्जता ज्वलन्तीम् श्रियम् लोके देवजुष्टामुदाराम् ीम् शरणाम् प्रवर्दे अलक्ष्मीरेण शरान् वामृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिः सर्ववृक्षो रविल्वः
तस्य फलानि कपटानि दन्तु मायान्दरायाश्च वाया लक्ष्मीः उपैतु मां देवतः कीर्तिश्च मणिनाशः प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिवृद्धिम् ददातु मे क्षुत्पिपासामराञ्ज्येष्ठामदलमीन्नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिम् च सर्वान्निर्णमे गृहात् गन्धद्वारान् ददाधर्षान् नित्यपुरुषान् कैर्षणीम् ईश्वरीम् सर्वभूतानाम् तामिहो भवये श्रियम् मनसत्कामहूतिम् वाच सत्यमशीमहि पशूनाम् रूपमन्नस्य मयि श्रीश्रयसायसः करतमेन प्रजाभूता मयि सम्भवम् श्रियम् वासय मे कुले मातरम् पद्ममालिनीम् आपस्रजन्तु स्निग्धानि शिक्रीतमसमे गृहे निषदेवीम् मातरम् श्रियम् वासय मे कुले आर्द्राम् पुष्करिणीम् पुष्टिम् सुवर्णाम् हेममालिनीम् सूर्याम् हिरण्मयीम् लक्ष्मीम् जातवेदो मावः आर्द्राम् यक्करिणीम् यष्टिम् पिङ्गलाम् पद्ममालिनीम् चन्द्राम् हिरण्मयीम् लक्ष्मीम् जातवेदो मावः आवह जातवेदो लक्ष्मी मनपदामिनीम् यस्याम् हिरण्यम् प्रभूतम् दावो दास्योषाम् विन्देयम् पुरुषाणम् यश्चित् प्रयतो भूत्वा शुभुया दास्यमन्वहम् सूक्तम् पञ्चदशर्चञ्च श्रीकामः सततम् जपे पद्मानने पद्मिनि पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायतासि विश्वप्रिये विश्वमनोऽनुकूले अवतार पद्मम् मयि सन्निरस्व अश्वरायै गोदायै धनदायै महाधने धनम् मे युषताम् देहि सर्वकामांश देहि मे पुत्रपौत्रम् धनम् धान्यम् भस्यश्वाश्वरीरथम् प्रजानाम् भवति माता आयुष्मन्तम् करोतु मे धनमग्निर्धनम् वायुर्धनम् सूर्यो धनम् वसुः धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणो धनमश्विना वैनतेजसोमम् दिवसोमम् दिवतु वृत्रः सोमम् धनस्य सोमिनो मह्यम् ददातु सोमिनः न क्रोधो न च मातरयन् लोभो नाशुभामतिः भवन्ति कृतपुण्यानाम् भक्त्या श्रीसूतराणाम् सरसिनिलये सरोजहस्ते धवलतराम् सुकरन्धमाल्यशोभे भगवैनदे मनोजिने त्रिभुवनभूतिकरि प्रतीलमे श्रीर्वर्जस्वमायुष्यमारोग्यमाविहाच्छोभमानम् महीयते धान्यम् धनम् पशुम् बहुवृत्रलाभम् शतसंवत्सरम् दीर्घमायुः महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्।
श्री माधवनाथ सत्संग मंडळ बारामती तर्फे पूजनीय स्वामीजींना श्री प्रसाद डांगे आता हार अर्पण करणार आहेत आणि सौभाग्यवती जयश्रीताई सिक्ची मातोश्री सौभाग्यवती मधुराताईंना हार अर्पण करतील. आपल्या केंद्रात नियमित येणारी नवदाम्पत्य सद्भक्त अनिकेत लिमये आणि सौभाग्यवती राधिका, सद्भक्त विशाल खेडकर आणि सौभाग्यवती रुचिता, सद्भक्त प्रतीक चिपळूणकर आणि सौभाग्यवती गायत्री, पूजनीय स्वामीजी आणि सौभाग्यवती मधुराताईंना पुष्पगुच्छ अर्पण करत आहेत. यानंतर सद्भक्त विलासदादा बरोबर आपण आरतीत सहभागी होऊयात.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्तीने पाई, भक्तीने पाई ठेवी तो माथा. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपाळु तू ज्ञानदेवी, पाजेसी अमृत होवी, देशी जाणीव आगणी, जाणीव आगणी अजाण भक्ता. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, माये ते बंध तोडीसी, अक्षय सुख जोडीसी, सोहम स्वरूप खुण दाविसी आता. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा, मिळे अखंड चांदने चकोरचित. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्तीने पाई, भक्तीने पाई ठेवी तो. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, ओ वारु आरती स्वामी मकरंद नाथा, स्वामी मकरंद नाथा, भावे नमुनी पद कमला वरी ठेवी नामाथा, भावेन मुनि पदकमलावरिढे वियला माथा ज्ञानदेवी चा पवित्रडङ्गी रङ्गुनि परमार्था स्वामी तु रङ्गुनि परमार्था प्रपञ्च साधुनि भक्ति प्रेमे स्वानन्दे रमता ओवारुवारदि स्वामी मकरन्दनाथ स्वामी मकरन्दनाथ भावेन मुनि पदकमलावरिठे वियला माथा सोऽहं हंसारूढराहुनि शान्तविषि आता स्वामी तु शान्तविषि आता नाथपन्थिषि खूणदाविषि उनमनि सुखभक्ता ओवाळुवारति स्वामी मकरन्दनाथ स्वामी मकरन्दनाथ भावेन मुनि पदकमलावरिठे वियला माथा भावधरुणिया चातक जयसा शरणयै मेघा दासमनेमि अनन्यतैषा धावपापवेगा ओवारुवारति स्वामी मकरन्दनाथ स्वामी मकरन्दनाथ भावेन मुनि पदकमलावरिठे वियला माथा भावेन मुनि पदकमलावरिठे वियला माथा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थो।